93.5 रेड एफ एम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये तसा विनोदी वाटणार आपण जरा गंभीर असाचा आपला विषय आहे तो म्हणजे स्वच्छतागृह नाशिक शहरातली स्वच्छतागृह त्यांबद्दलचं बोलायचं झालं विस्तार फार वाढलाय जसं थोड्या वेळापूर्वी सांगितलं 18 लाखाच्या आसपास पोहोचली आपली लोकसंख्या आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या शहरात केवळ 500 आसपास स्वच्छतागृह सार्वजनिक स्वच्छतागृह आणि सुलभ शौचालय हे दिसत आहेत शहरातल्या निम्म्या लोकांना अवघी पाचशे सार्वजनिक स्वच्छतागृहांवर गरज भागवावी लागतीये आणि एकीकडे गावं सुद्धा हगणदारी मुक्त करण्याकडे कल दिला जातो आहे विचार केला जातो आणि दुसरीकडे शहरामध्ये ही समस्या सतावत आहे आणि ह्या समस्येचा प्रत्यय आपल्याला प्रत्येकच एरियामध्ये येतोय त्यातल्या त्यात कॉलेज रोड हा जो नाशिकचा सो कॉल्ड फार छान मानला जाणारा परिसर आहे ह्या कॉलेज रोड महात्मा नगर परिसर इकडे जर तुम्ही दृष्टी टाकली ना तुम्हाला एकही स्वच्छतागृह दिसणार नाही अगदी फार लांब तुम्हाला सातपूर रोडवर कुठेतरी जावं लागेल तेव्हा तुम्हाला एखादं स्वच्छतागृह पाहायला मिळेल आणि ऐन वेळेला पंचायत होणे या गोष्टीचा प्रत्यय या एरियात बऱ्याच लोकांना आला असेल डेफिनेटली एकूणच नाशिकच्या स्वच्छतागृहांची ही जी समस्या आहे त्याबद्दल काय म्हणत विचार आहे 6601935 जरा व्यक्त करा सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर दगा बाजरे फ्रॉम दबंग 2 थोडा स्वाद गाणं येतं एन्जॉय बजाते रहो.